सिंहासनी हो प्रतिपदे पासुन घट स्थापनाति करुणी हो मूल मंत्र जप करुणी भोवते रक्षक ठेवनी हो ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन करती हो परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदो कारे गरजती सकल चामुंडा मिळुनी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो कारे गरजती काय महिमा वर्णोतीचा चोळी कंठी हार मुक्ता फळ हो कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो तारिसी जगन माते मन मोहिनी हो भक्तांचा माऊली सुरते येते लोटांगणी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो कारे गरजती काय महिमा वर्णोतीचा व्रतते उपांग ललिता हो अर्ध्यपाद्य पूजने तुझला भवानी स्तविते हो रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो
उदो कारे गरजती
उदो बोला उदो अंबा बाई।
अशी सप्त शृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखी अली बरवी हो, भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो, उदो बोला पाहिली उभी जगत जननी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो, स्तन पान देऊनी सुखी केले अंत करणी हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो,
उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो,
उदो कारीगर जती काय महिमा वर्णो तिचा, नव दिवसांचे पारणे हो, सप्तशती जप हो, महवने सद्भक्ती करुणी हो, षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो, आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो, शस्त्री अंबे त्वा घेऊनी हो, शुंभ निशुंभादी का राक्षसा किती मारी सीरे